श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीच्या 22व्या ओवीवरचं विश्लेषण सुरू आहे. ओवी अशी होती, दृश्याचा जो उभारा तिची दृष्टत्व होय संसारा, या दोही माजिला अंतरा दृष्टी पंगू होय. अविद्येच्या योगाने, अज्ञानाच्या योगाने किंवा अज्ञानामुळे आपल्याला जे दृश्य दिसते, हा संसार जो दिसतो आणि दिसण्याची क्रिया त्यामुळेच पाहणे होते. पण पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर दृष्ट आणि दृश्य याच्यामध्ये काही भेद नसतो. पाहण्याची क्रिया दर्शन ही घडू शकत नाही, कारण जो पाहणारा दृष्टा आहे तो ज्या दृश्याला पाहतो, दृष्टाही आत्मा दृश्यही आत्मा. मग आत्मा आत्म्याला पाहिल तर कोणाचं दर्शन होईल? स्वतःचं दर्शन होईल. हे स्वतः स्वतःला पाहण्यासारखं आहे. आपण स्वतः स्वतःला पाहू शकतो का? नाही. आपल्याला लागते आरसा. पण इथे जे उपपत्ती माऊली सांगत आहे चांगदेवांना, या उपपत्तीमध्ये, या हायपोथिसिसमध्ये ते सांगत आहे की आपण आपल्याला पाहू शकत नाही पण आत्मा आत्म्याला पाहू शकतो. मग जेव्हा या संवित्तीमुळे, त्या ज्ञानप्रकाशामुळे आत्मा आत्म्याला पाहू शकेल, तर मग ती पाहण्याची क्रिया संपुष्टात. ज्याला पाहायला गेला तेही संपुष्टात, आणि जो पाहतोय तोही शून्य. कारण हे सर्व एक आत्ममय झाल्यामुळे आणि आत्मा परमात्माचा अंश असल्यामुळे सर्व काही परमात्ममय होऊन जात असते. हे एकाएकी घडत नाही, हे हळूहळू 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 कितीतरी जन्मानंतर हे घडत असते. आणि हे घडत असताना कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकारच्या सिद्धी पण येतात. चांगदेव हे सिद्ध योगी होते. 100 वर्ष झाल्यानंतर ते अंतराळात प्राण न्यायचे आणि परत यायचे, परत 100 वर्ष जगायचे. तर ते सिद्धयोगी होते. माऊली ज्ञानेश्वरांना हेच सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही साधनेत असता तेव्हा तुम्ही शुद्ध असता, आणि जसे तुम्ही संसारात येता तर तुम्हाला अनेक प्रकारचे स्वार्थ, लोभ, कामना, आकांक्षा, इच्छा ह्या सर्व घेरतात. आणि म्हणून असं म्हणतात, गोंदवलेकर महाराज म्हणतात की अहंकार जो असतो तो 12 सुरू होतो आणि 12 संपतो. म्हणजे 12 ते 12, इथेही 12 दिवसाचा तिथेही 12 दिवस. इथे जन्म झाल्यानंतर 12 दिवसात 12, आणि तिकडे मृत्यू झाल्यानंतर 12 दिवसांनी 12. तर संपूर्ण आयुष्य तो अहंकार सोडत नाही, आणि अहंकार त्यांचा आजोबा आहे. म्हणून हे स्वार्थ लोभ कामना या सगळ्यांचा आजोबा आहे अहंकार. तो वाढवतो, यांना मांडीवर बसवून खेळवतो. आणि म्हणून अहंकारजन्य ह्या सर्व गोष्टी ह्या ज्या वाढतात, त्यामुळे त्या योग्याच्या सिद्धी संपुष्टात येतात. आणि याच कारणामुळे चांगले चांगले सिद्ध पुरुष या जगामध्ये, जो काळ आपण पाहला नाही त्याच्याबद्दल आपण बोलू नये, पण आताच्या काळात जो काळ आपण पाहतोय, या कारणामुळेच मोठमोठे आश्रमात घडणारे वाईट प्रकार आपल्या निदर्शनास येतात. अरेस्ट होताना पाहिलं आपण, जे धर्मगुरू होते धर्मगुरूंना लंपट होताना पाहिलं, या सगळ्या गोष्टी. कारण ते सिद्धीचा गैरवापर करतात. सिद्धी हे एनर्जीचं फॉर्म असते, आणि ही एनर्जी जेव्हा गैरवापर करण्यामध्ये घालवण्यात येते तर ती एनर्जी डिसिपेट होते, डिस्ट्रीब्यूट होते, त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन ती नष्ट होते. आणि एनर्जी, लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन असतोच. एनर्जी निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, फक्त ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. कन्सॉलिडेटेड जो एनर्जीचा फॉर्म होता, आत्मऊर्जा, ती आत्मऊर्जा, साधनेची ऊर्जा हळूहळू नष्ट होऊन विखरून जाते, आणि त्यामुळे त्या योग्याचं पतन होत असते. त्या योगसाधनेने प्राप्त झालेल्या सिद्धी पतनाचे कारण बनतात, कारण आत्मज्ञान त्यांना नसते. या उलट कितीतरी असे सिद्ध योगी असतात ज्यांचा काही पत्ता नसतो, ते कोणाला काही बोलत नाही, काही संबंध नसतो, काही नाही, आणि त्यांना आपोआपच त्यांच्या आभा मंडळामध्ये इतकं आकर्षण निर्माण होते की लोक आपोआप त्यांच्या चरणी येऊन त्यांना परमात्मा समजतात. आणि असेही सिद्ध योगी आपण याच जन्मात याच देहामध्ये पाहिलेले आहेत. एक छोटीशी गोष्ट, काल मग्गा बाबाची गोष्ट सांगितलेली होती जबलपूरची, ही त्या प्रकारात मोडणारी गोष्ट आहे ज्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे. अजूनही लिटरेचरमध्ये शोधाल तर सापडत नाही, फार कमी लोकांना ही माहिती असते. असे सिद्ध योगी प्रत्येक काळात प्रत्येक वेळी असतात, कारण जे आत्मे आध्यात्मिक प्रगती करत असतात त्यांची आध्यात्मिक प्रगती होतच असते. आणि कोणत्या जन्मामध्ये तो आत्मसाक्षात्कारी पुरुष त्यांना भेटेल आणि त्या आत्मसाक्षात्कारपर्यंत त्यांची पण पोच होईल हे काही माहीत नसते. आज या 22व्या ओळीला पुढे घेऊन जाऊ. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय. ती ओवी दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा. दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा. या दोही माजिला अंतरा दृष्टिपंगू होय. या दोघांच्या मध्ये दर्शन पाहणे म्हणजे पंगू होणे, तिथे दृष्टीच पंगू होईल. आत्मबोधाशिवाय दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी जात नाही. तोपर्यंत ही त्रिपुटीच राहते. पहिले तर ही त्रिपुटी समजायला पाहिजे. पहिली ही त्रिपुटी समजायला पाहिजे. आध्यात्मिक प्रगती इतकी झाली पाहिजे की ही त्रिपुटी काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. आणि त्यासाठी पहिला जो पार्ट आहे दृष्टा, दृष्टा व्हायला पाहिजे. दृष्टा कसा असतो? जो साक्षीभावानी सर्व काही पाहतो, कशात लिप्त होत नाही, संसारात राहून त्यात लिप्त होत नाही. बायको, लेकर, संसार, भाऊ, बहिणी, आई, बाप सगळं काही आहे, सगळं असून त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. त्याच्या आयुष्यात सगळं काही घडतं. लग्न सोहळे होतात, मृत्यू घडतात, गावगाड्यातील सगळी कारणं होतात, नातेवाईकांचे भाऊकीतले सगळे सगळे काही समारोह सोहळे त्याच्या याच्याने होतात. पण तो दृष्टा असतो प्रत्येक ठिकाणी. तर पहिल्यांदा दृष्टा होणे. दृष्टा असेल तो आत्मभावात असेल, मी पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे अशी जाणीव असेल, तर मग तो दृश्याकडे पाहिल. दृश्याकडे या चर्मचक्षुनी पाहण्याचं कारण नाही. हे दोन डोळे जे आपल्याला मिळाले त्या डोळ्यांनी पाहण्याचं कारण नाही. ते पाहणे निराळं, हे भौतिक जगतातलं पाहणं आहे. पारमार्थिक, पारलौकिक किंवा आध्यात्मिक पाहणे म्हणजे आत्मा दृष्टा होऊन सर्वत्र आत्म्यालाच पाहतो. मग ते झालं दृश्य. जेव्हा त्याला सर्वत्र समयोग्यतेचे आत्मे आणि समान योग्यतेचं चैतन्य अनुभवाला येते तेव्हा तो दृष्टा होतो. आणि जे अनुभवाला येते ते दृश्य होते. आणि हे ज्या लिंकमुळे अनुभवता येते ते दर्शन होते. तशी हे दृष्टा, दृश्य, दर्शन. माऊलींनी चांगदेवाला आधी समजावून सांगितलं की हे असं असं आहे. नंतर आता काय सांगतात की ही जी त्रिपुटी आहे ही मुळातच खोटी आहे. ही जी त्रिपुटी आहे दृष्टा, दर्शन आणि दृश्य, त्या दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा. दृश्याचा जो उभारा आहे, जो उभारा कशामुळे आहे? अज्ञानामुळे आहे, अविद्येमुळे आहे. म्हणून ते त्रिपुटीसारखा जाणवतो तो, म्हणून ती त्रिपुटी आहे. आणि एकदा का ती अनुभवाला आली, अनुभवाला आल्यानंतर त्रिपुटी उरेलच कशी हो, कारण आत्मा आत्म्याला पाहतो, मग कोण कोणाला पाहत आहे. आत्म्याने आत्म्याला पाहण्याची क्रिया इथे पाहण्याची क्रिया संपते. आपण जे एकमेकांना पाहतो ते द्वैत भावनेतून पाहतो, मी वेगळा तू वेगळा, पाहणारे डोळे असतात, म्हणून इथे पाहणारा शिल्लक असतो. पण ही त्रिपुटी याच्यामध्ये आत्मा जेव्हा दुसऱ्या आत्म्यालाच पाहतो तर मग तिथे पाहण्याची क्रिया संपते, तिथे पाहणे उरतच नाही. पाहणे हे उरतच नाही, कोण कोणाला पाहणार. मी या देहामध्ये जर मी आहे, या देहाला मी म्हणतो, तर मी मला पाहू शकतो का? मी तुम्हाला पाहू शकतो, पण मी मला पाहू शकतो? मी नाही पाहू शकत. आरसा असेल तर मी प्रतिबिंब पाहू शकतो, मी माझे डोळे पाहू शकतो, मी माझं तोंड पाहू शकतो. आरसा असेल तर ते मी प्रतिबिंब पाहू शकतो, पण मी माझं पाहू शकत नाही. मी नाही का, हे समजण्याचा प्रयत्न केला. तर ही दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी जात नाही. या 22व्या ओळीमध्ये माऊली ज्ञानोबा हेच सांगत आहेत, दृष्टा व दृश्य यातील भेद पाहू गेल्यास विचार पंगू होतो, विद्या पंगू होते, ज्ञान पंगू होते, तुमची बुद्धी पंगू होते. अर्थात दृष्टा आणि दृश्य जर एकच आहे तर मग त्याच्यामध्ये भेद कसा कळणार आणि असणार पण कसा भेद. अज्ञानाच्या दृष्टीला भेदच भेद दिसतात. भेद दिसणे हीच अज्ञान दृष्टी आहे. अज्ञानाचं पहिलं लक्षण म्हणजे भेद. लोक शालेय शिक्षण घेऊन, महाविद्यालयीन शिक्षण घेऊन, PhD करून, DSC करून वर जातात आणि या प्रोसेसमध्ये मी ज्ञानी आहे अशा बंधनाने बांधले जातात. आणि जेव्हा असं बंधन बांधते तेव्हा मी ज्ञानी म्हणजे मी काही वेगळं आहे. सुशिक्षित असणे आणि ज्ञानी असणे याचा संबंध नाही, बरं का. तर जेव्हा मी सुशिक्षित असतो तेव्हा मला असं वाटतं की अरे मी जगापेक्षा वेगळा आहे, आणि हा वेगळा शब्दच घातक आहे, कारण वेगळ्या शब्दापासून भेद निर्माण होतो आणि भेदापासून द्वैत निर्माण होते, द्वैतापासून संशय निर्माण होतो, आणि हा संशय नाशाला कारणीभूत असतो. म्हणूनही संशयावनी थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणी अंसी. ज्ञानेश्वरीच्या 4व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. संशय कुठून आला? द्वैतापासून. द्वैत कुठून आलं? निराळेपणापासून, वेगळेपणापासून, मी वेगळा तू वेगळा या भावनेतून द्वैत निर्माण झालं. संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणी अंसी. प्राण्यांसाठी हा विनाशकारी वागुळ आहे. याच्यामध्ये आपण या जाळ्यामध्ये अडकल्या जातो, हे जाळं आहे. तर दृष्टा व दृश्य यातील भेद पाहू गेल्यास विचार पंगू होतो. दृष्टा आणि दृश्य जर एकच आहे तर मग त्याच्यामध्ये भेद कसा काय असणार. अज्ञानाच्या दृष्टीला भेदच भेद दिसतात, त्याला अद्वैताची दृष्टी येतच नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये सांगतात, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दुण अभेदासी. द्वैत दशेचे अंगण, द्वैताचे अफाट अंगण, अद्वैत ओळगे आपण, अद्वैतानेच भरून काढले तर द्वैत कुठे दिसणार नाही. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, अद्वैताने जर या द्वैताला गिळण्याचा प्रयत्न केला तरच हे द्वैत संपते. भेद तव तव दुण अभेदासी, आत्मदृष्टीने द्वैत जाऊन अद्वैताचेच दर्शन होते. ज्या महापुरुषांची अद्वैत स्थिती होते तो समभावाने सर्वत्र पाहत असतो, अभेदभाव असतो. अभेदांसी, भेद तव तव दुण अभेदासी. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 12व्या अध्यायामध्ये याच प्रकारच्या ओव्या सांगितलेल्या आहेत. का घरीची उजेडू करावा, पार व्यांधार पाळावा हे निळीची गा पांडवा दीपु जैसा। अद्वैताचं लक्षण दाखवणारं आपल्या अवतीभोवतीचं एक साधन म्हणजे तो दिवा आहे। दिवा का घरचिया उजेडू करावा, घरच्या लोकांना उजेड करावा, पारविया अंधार पाडावा आणि शेजारपाजारचे लोक असतील त्यांना अंधार दाखवावा। ही निणेची गा पांडवा दीपू जैसा ही दीपाचं लक्षणच नाही आहे। दिवा जो असतो तो घरच्यांना उजेड आणि शेजारच्यांना अंधार असा दाखवत नाही। त्याचप्रमाणे झाड पण तसंच असतं। जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली तया दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा। माऊलीने त्या काळात वृक्षाचं एक उदाहरण दिलं। वृक्षामध्ये हा गुण नसतो, ज्यांनी माझं पोषण केलं, ज्यांनी माझी लागवड केली, ज्यांनी मला पाणी ओललं, ज्यांनी मला पोषक तत्व घातलीत, ज्यांनी मला शेणखत दिलं, फक्त त्यालाच मी सावली देईल, इतरांना मी सावली देणार नाही। जो खांडावया घाव घाली त्या झाडाला तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव घालणारा किंवा का लावणी जयाने केली किंवा ज्यांनी लागवड केली होती त्या दोघांनाही तया दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा। ते झाड त्या दोघांनाही एकसारखीच सावली देत असते। त्याचप्रमाणे उसाचं सुद्धा एक उदाहरण सांगतात माऊली ज्ञानेश्वरा। ना तरी क्षदंडू पाळी तया गोडू घाणी गाई तया कडू नो हे चिजेवी। जो शेतकरी ऊस लावतो, ऊसाची लागवड करतो, ऊसाची जोपासना करतो, ऊसाची मशागत करतो आणि ऊसाला सांभाळून वाढवतो, त्या शेतकऱ्याला तो गोडी देईल आणि घाणीमध्ये जो ऊस गाळतात किंवा फॅक्टरीमध्ये त्याच्यापासून साखर तयार करण्यासाठी त्याचा ज्यूस काढतात आणि पाचोळा वेगळा फेकतात, त्यांना काही तो कडू वाटेल का? नातरी इक्षदंडू, इक्षदंडू म्हणजे ऊसाची पेर किंवा ऊसाचा धांडा। नातरी इक्षदंडू पाळी तया गोडू, जो त्याला लागवड करतो त्या शेतकऱ्याला गोडी देईल आणि जो घाणीमध्ये त्याला गाळेल त्याला काही तो कडू वाटेल का? त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज चांदणे जी असतात त्याची सुद्धा एक उपमा देतात। माधुरी चंद्रिका सरी साराया रंका तैसा जो सकळिका भूता सम। माधुरी चंद्रिका सरीसा राया रंका, चांदणे जी असतात चांदण्याची गोडी राया रंका, अमीर गरीब किंवा श्रीमंत आणि गरीब या सर्वांना सारखी असे। तैसा जो सकळी का भूता सम, त्याप्रमाणे समत्व भावाने सर्वांना एकसारखा पाहणारा तो खरा अद्वैत बोधावर आलेला आत्मज्ञानी असतो आणि त्यालाच ती चतुर्थ भक्ती गाठता येते। या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज जो उपदेश करत आहे चांगदेवांना, दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा, या स्थितीपर्यंत येण्यासाठी अद्वैत बोध येणे अत्यंत आवश्यक आहे। अद्वैत बोध असेल तरच हे शक्य आहे। बहुतेक माऊली ज्ञानेश्वर महाराजांना हे माहिती होतं की दर 100 वर्षानंतर जी ये जा चाललेली आहे 1400 वर्षांपासून चांगदेवांची, ते या शरीरामध्ये जेव्हा परत येतात तर ते परत संसारात येतात आणि संसारात आले की मग द्वैत भावना सुरू होते। जोपर्यंत साधनेत असतात, समाधीत असतात, तोपर्यंत ते अद्वैतात असतात। जसं त्या अद्वैतातून द्वैतात शरीरामध्ये आलं की द्वैत भाव सुरू होतो आणि द्वैत भावामध्ये समरसता किंवा समत्व येणे शक्यच नाही। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। अभंगामध्ये हरिपाठाच्या अभंगांमध्ये किती सुंदर माऊली व्याख्या करतात। एक नाम हरी, सोप्या भाषेत सांगतात, एक नाम हरी द्वैत नाम धरी, सर्वांच्या ठिकाणी तो एक हरीच आहे। हरी म्हणजे इथे आत्म्याशी संबंध आहे। सर्वांठाई तो एक आत्माच भरलेला आहे. एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी, जर तुम्हाला मी तू हा विचार जर आला तर ते द्वैत झालं, कारण तिथे दृष्टा वेगळं आणि दृश्य वेगळं झालं. जेव्हा दृश्य आणि दृष्टा एकत्र येतात तेव्हा एक नाम हरी होतो, आणि जेव्हा दृष्टा आणि दृश्य दोन निरनिराळे होतात तेव्हा द्वैत नाम दुरी होते. अद्वैत कुसरी विराळा जाणे, ही अद्वैताची कुसरी आहे बरं का, हे हातवटी आहे, हे स्किल आहे अद्वैताचं. अद्वैत शब्दामध्ये जो अर्थ निहित आहे ते हे स्किल आहे. स्किल काय आहे की दृश्य आणि दृष्टा हे दोन्ही एकत्र आहे. आणि हीच गोष्ट फार सुंदर पद्धतीने माऊलींनी चांगदेव महाराजांना समजावून सांगितलेली आहे. दृश्याचा जो उभारा तोची दृष्टत्व होय संसारा, या दोही माजिलांतरा दृष्टिपंगू होय. अशा प्रकारे ही 22वी ओवी दोन भागामध्ये घेऊन झाली. आज इथेच विश्रांती घेऊ आणि उद्यापासून 23वी ओवी घेण्याला आपण सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.